चीनीमंडी.com पॉडकास्ट
ऊस संशोधनासाठी गुंतवणूक करा शरद पवार. देशातील 5 कोटी शेतकऱ्यांचं मुख्य पीक बनलेल्या ऊसामुळे ग्रामीण भागात चांगले सामाजिक आणि आर्थिक बदल होत आहेत. मात्र ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यल्प आहे. यामुळे मागणी असूनही साखर उद्योगाला भविष्यात साखरेसह सहवीज इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही. त्यासाठी संशोधनात गुंतवणूक आणि संस्थांना मोकळीक द्यावी लागेल असं आग्रही प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं आयोजित केलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी झालं. यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ होसे ओरिव, पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त सौरभ राव, व्हीएसआयचे पदाधिकारी विजय सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले की व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली संस्था आहे. जगातील तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन साखर उद्योगाला पुढे नेण्यासाठी संस्थेची धडपड सुरू असते. त्यातूनच 22 देशांच्या प्रतिनिधीसह ही परिषद होत आहे. साखर उद्योगातील संशोधन, तांत्रिक बदल आणि प्रक्रियेचा अभ्यासपूर्ण आढावा यातून आपण घेत आहोत. भविष्यातील आव्हानांना सामोरं जाणारं नियोजन या परिषदेमुळे करता येईल. साखर उद्योगाच्या प्रयत्नामुळे देशातील 5 कोटी शेतकरी आता 50 लाख हेक्टरवर ऊस लागवड करत समृद्धीकडे जात आहेत. 2025 पर्यंत देशाची साखर मागणी 300 ते 330 लाख टनांपर्यंत गेलेली असेल. संधी असली तरी अन्न सुरक्षिततेसाठी धान्य पिकांचा विस्तार करावा लागेल. व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी उभी केलेली देशातील एकमेव संस्था आहे. जगातील साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन साखर उद्योगाला पुढे नेण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. ऊसशेतीमुळे ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बदल होत आहेत. साखर उद्योगाच्या वाढीसाठी संबंधित सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. डॉक्टर ऑरिव म्हणाले, भारतानं जागतिक साखर उद्योगाचं नेतृत्व स्वतःकडे आणलं आहे. प्रक्रियेकडे वळणं आणि उत्पादकता वाढवणं हे पर्याय समोर आहेत. साखरेच्या बाबतीत जागतिक बाजारपेठेत भारत ब्राझीलला मागं टाकून पहिल्या क्रमांकाचा देश होईल. भारतानं इथेनॉल धोरण आणल्यामुळे साखर साठे कमी होत आहेत. तसंच मळी आणि ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीच्या वाढीला मदत होईल. रंधवा म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे सहकार आणि साखर क्षेत्रात आमच्यासाठी आदर्श आहे. साखर उद्योगानं शेतकऱ्याला कायम केंद्रबिंदू ठेवावं. देशातील तरुणांना येथेच रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावेत. या परिषदेला देश विदेशातील साखर उद्योजक, शास्त्रज्ञ, ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.